नमस्कार, मी दीपाली प्रीतम नाईक, बाबासाहेब दामोदर नाईक यांची मोठी सून. मी शेवगाव नगर परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 4 अ महिला पॅनल मधून उभी आहे. आपल्या प्रभागाच्या विकासासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी आपले एक मत अत्यंत महत्वाचे आहे. आपला विश्वास आणि आपले मत हीच माझी मोठी ताकद असणार आहे. येत्या 2 डिसेंबरला दीपाली प्रीतम नाईक आणि बॅट चिन्हासमोरील बटन दाबा ही आपल्याला नम्र विनंती. आपले मत, आपला विकास. धन्यवाद.